बाय 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 दिस उगून पर डोक्यावर आलाय कासरा भर दिस वर आलाय तरी माझा नवरा अजून गोधडीतच पडलाय कारबारी आहो कारबारी
किती वाढले दादा
अहो काय येण्यासारखं विचारताय अहो आता 10 वाजायला आल्यात लोकाचे गडी रानात गेलेत कुणी आऊ धाकतय कुणी नांगर धरलाय आणि तुम्ही अजून झोपलायत काय तुम्ही गडी हात का गडू हात
10 वाजलेत शाळे मला 10 रुपयाला 10 रुपये दे
अहो काय लाज वाटते का तुम्हाला कारभारी अहो घरात कालपासून घरात अन्नाचा कण नाही दोन्ही लेकरं आपली उपाशी आहात आणि खुशाल तुम्ही माझ्याकडे 10 रुपये मागताय
मला 10 रुपये दे मला उतार एक गॅलास घेऊन यावा लागेल
तुम्ही माझ्या पुढे डोकं जरी फोडून घेतलं तरी माझ्याकडे 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही
रुपया नाही जातो तू तुझा पोरा तुझा संसार तोच बघ मी रुसून जातो कुठे गावाला तिकडेच जातो
अगं बाय 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 रुसून चालत नका हो कारबरी तुमच्या पाया पडते तुम्ही जर गेलं तर मला या घरात एकटीला करमल का तुमच्या पाया पडते तुम्ही मला सोडून जाऊ नका हो
आहो नेहमीच बाई कामाची घाई घडी घडी जातो या रुसून आहो खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून घरात नाही फुटक भांड आव बोलाय याला नीट नाही तोंड घरात नाही फुटक भांड बोलाय याला नीट नाही तोंड स्वभाव याचा हाय आडदांड स्वभाव याचा हाय आडदांड सांगतो या साऱ्याला हसून हा खातो या आईतच बसून खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून घराला याचा मोडकच दार आव इकडून तिकड पळतय वार घराला याचा मोडकच दार इकडून तिकड पळतय वार सारच याच उघड्यावर सारच याच उघड्यावर सांगतोय लोकाला ठासून हा खातोय आईतच बसून खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून भाजीला नाही घरात काही दर दिवसाला यो भातच खाई आव भाजीला नाही घरात काही दर दिवसाला भातच खाई पोरसोर याची उपाशी राई पोरसोर याची उपाशी राई आण फोडणीला नाही तो लसून हा खातो या आईतच बसून खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून
खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून
असा हा फुटका संसर्याचा। माझ्या ग या घर धन्याचा असा ग फुटका संसर्याचा, माझ्या ग या घर धन्याचा, हणू याला नाद भारी पिण्याचा, हणू याला नाद भारी पिण्याचा, उपयोग नाही हो आसून हा खातो या आईतच बसून, खातो या आईतच बसून हा खातो या आईतच बसून,
खातो या आईतच